नमस्कार। आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते। ठळक बातम्या। होमगार्ड, कोतवाल, ग्रामरोजगार सेवकांना मानधनवाढ तसंच देशी गाईला राज्यमातेचा दर्जा देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय। 2023 खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाला सुरुवात। विशेष शिक्षकांच्या 5,500 अधिक पदांची निर्मिती तसंच परळी तालुक्यात 30 हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट उभारण्यात येणार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात। आणि भारत बांगलादेश कानपूर कसोटी रंगतदार वळणावर। आता सविस्तर बातम्या। राज्यातले होमगार्ड, कोतवाल, ग्राम रोजगार सेवकांना मानधनवाढ तसंच विशेष शिक्षकांच्या 5,500 अधिक पदांची निर्मिती आणि निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेत वाढ करण्याचे निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली। होमगार्डला मिळणारा कर्तव्य भत्ता 570 रुपयांवरून 1,083 रुपये होईल। कोतवालांना मानधनात 10% वाढ आणि अनुकंपा धोरण, तर ग्रामरोजगार सेवकांना आता 7,000 रुपये मानधन आणि प्रोत्साहन अनुदान दिलं जाणार आहे। याशिवाय विशेष शिक्षकांच्या 4,860 पदांची निर्मिती तसंच राज्य सरकारच्या सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठीचं सेवानिवृत्ती उपदान मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून 20 लाख होणार आहे। देशी गाईला राज्यमाता हा दर्जा देण्याचा निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। गोशाळांना देशी वंशाच्या गाईसाठी प्रतिगाय प्रतिदिन 50 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। सदर योजना कायमस्वरूपी असून या योजनेमुळे गोशाळांवरचा आर्थिक भार कमी होईल असा विश्वास पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। 2023 खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाला काल या बैठकीतून प्रारंभ करण्यात आला। 5,000 रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान देण्यात येत आहे। पहिल्या टप्प्यात 49,50,000 शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 2,398,93,00,000 रुपये जमा करण्यात येत आहेत। यामध्ये धाराशिव जिल्ह्यातल्या 3,71,000 शेतकऱ्यांचा समावेश आहे। मात्र ई पीक पाहणी न केलेले आणि 7-12 उतारावर पिकाची नोंद नसलेले साधारणपणे 5% शेतकरी या अनुदानापासून वंचित आहेत। त्यांना हे अनुदान मिळवून देण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचं आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सांगितलं। लातूर जिल्ह्यातल्या हसाळा, उंबडगा, पेठ आणि कव्हा इथल्या कोल्हापुरी बंधाऱ्यांच्या कामाला मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली। बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात 30 हेक्टर क्षेत्रात सीताफळ इस्टेट तर नाशिक जिल्ह्यात मालेगावजवळ सुमारे 6 हेक्टर क्षेत्रात डाळिंब इस्टेट उभारण्याला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। यासाठी 98 कोटी रुपये निधीची तरतूद केल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली। मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारनं काल स्वीकारला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली आहे। 26 सप्टेंबरला सुमारे 38,98,705 बहिणींच्या खात्यात एकूण 5,848 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत। दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि अन्य योजनांचा आनंद सोहळा येत्या 7 ऑक्टोबरला नांदेडमध्ये होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे। लातूर जिल्ह्यात उदगीर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत ते काल बोलत होते। यावेळी त्यांनी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली। यावेळी पवार यांच्या हस्ते उदगीर शहरातल्या विविध शासकीय इमारतींचं उद्घाटन करण्यात आलं। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आजपासून घेतल्या जाणार आहेत। या मुलाखतींसाठी काँग्रेस पक्षानं ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी सोपवली आहे। हे नेते 1 ते 8 ऑक्टोबरपर्यंत आपल्याला नेमून दिलेल्या जिल्ह्यातल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील आणि 10 ऑक्टोबरपर्यंत आपला गोपनीय अहवाल प्रदेश काँग्रेसला सादर करणार आहेत। शासकीय औद्योगिक संस्थांमधल्या तरुणींना स्वसंरक्षणाचं मोफत प्रशिक्षण देणाऱ्या हरघर दुर्गा अभियानाचा शुभारंभ काल मुंबईत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते झाला। देशातल्या तरुणींमध्ये दुर्गासारखी शक्ती आणि सामर्थ्य येऊन अन्याय आणि अत्याचाराला प्रतिकार करण्याची क्षमता वाढवण्यासाठी त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी हे अभियान नक्कीच मोलाची भूमिका बजावेल असा विश्वास बिर्ला यांनी व्यक्त केला। कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यावेळी उपस्थित होते। कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ देखील यावेळी करण्यात आला। या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत। बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। भारत बांगलादेश कसोटी रंगतदार टप्प्यावर पोहोचली आहे। पहिल्या सुमारे 3 दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतर काल चौथ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपला। भारतीय संघानं जलद धावा करत 35 षटकात 9 बाद 285 धावांवर डाव घोषित केला। यशस्वी जयस्वालनं 72 तर केएल राहुलनं 68 धावा केल्या। चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशच्या दुसऱ्या डावात 2 बाद 26 धावा झाल्या होत्या। बांगलादेश अजूनही 26 धावांनी पिछाडीवर आहे। जागतिक तिरंदाजी महासंघातर्फे चायनीज तैपई इथं घेण्यात आलेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत धाराशिव जिल्हा धनुर्विद्या संघटनेचा धनुर्धर रैयान सिद्दीकी यानं सुवर्ण पदक जिंकलं आहे। यामुळे तो आशियाई धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा मराठवाड्यातला पहिला धनुर्धर ठरला आहे। काल ज्युनियर रिकर्व प्रकाराच्या अंतिम सामन्यात यजमान चायनीज तैपई संघाला नमवत भारतीय संघानं विजेतेपद पटकावलं। जालना इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी दुसऱ्या सुनावणीत चालू शैक्षणिक वर्ष 2024-25 करता 100 जागेची मान्यता देण्यात आली आहे। यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला। जालना जिल्ह्यातल्या सर्वांसाठी आरोग्य सेवेतली महत्वाची बाब म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मैलाचा दगड ठरेल असं मत जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केलं। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर विभागातल्या नांदेड हिंगोली परभणी आणि लातूर या 4 जिल्ह्याच्या निवडणूक नोडल अधिकारी आणि प्रशिक्षण अधिकाऱ्यांची कार्यशाळा काल नांदेडमध्ये घेण्यात आली। मतदानाची टक्केवारी वाढवणं हे निवडणूक आयोगाचं पहिलं उद्दिष्ट असल्याचं जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी सांगितलं। लातूर जिल्ह्यात किल्लारी इथल्या भूकंपाला काल 30 वर्ष पूर्ण झाली। धाराशिव जिल्ह्यात लोहारा तालुक्यातल्या सास्तूर चौरस्ता इथं काल या भूकंपात प्राण गमावलेल्या नागरिकांना सामूहिक आदरांजली अर्पण करण्यात आली। आमदार ज्ञानराज चौगुले यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। तारांगण ही संकल्पना प्रत्यक्षात येणाऱ्या यावर्षी 100 वर्ष पूर्ण होत आहे। यानिमित्तानं जागतिक स्तरावर 100 तास खगोलशास्त्र तारांगणाची 100 वर्ष हा उपक्रम आयोजित केला आहे। यात जगभरातल्या 4000 तारांगणांचा सहभाग राहणार असून यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशनच्या डॉ एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचा समावेश आहे। या उपक्रमानिमित्त या केंद्रात येत्या 2 ते 6 ऑक्टोबर या कालावधीत अंतराळ विज्ञानविषयक माहितीपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे। नांदेड जिल्ह्यातल्या भोकर हिमायतनगर आणि धर्माबाद इथं आज मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत मेळावे आयोजित करण्यात आले आहेत। या तालुक्यांमधल्या पात्र सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींनी या मेळाव्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या। होमगार्ड कोतवाल ग्रामरोजगार सेवकांना मानधन वाढ तसंच देशी गायीला राज्यमातेचा दर्जा देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय। 2023 खरीप हंगामातल्या कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान वितरणाला सुरुवात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभ हस्तांतरणाच्या 3 टप्प्याला सुरुवात आणि भारत बांगलादेश कानपूर कसोटी रंगतदार वळणावर। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता। नमस्कार।